चकारामाच्या डोंगराला आयता पायऱ्या चढाईला. सीता चढता दमयली, चुळी भिजली रामायणी, छत्री धरिली रामायणी. एका रामाच्या किल्ल्यावरी सीता चालली गाई गाई, रामा हसत उभं राही. एका रामाच्या किल्ल्यावरी सीताबाईला डवा येळ, लवांकुश बाळा येळ, सीताबाईला डवा येळ. एका रामाच्या किल्ल्यावरी सीता करी ती जावा येळ, राम हिंड तो पान मळ, पायदा करी तो स्वान केळ. एवढ्या रामाच्या किल्ल्यावरी सुमी आलं तर चापळाचं, राम सुमीच्या गादी येईला आहे तर खांब ते पितळाचं. बघा आता
सोनाबाई म्हणा तुम्ही या चला
काय
त्यांच्यापेक्षा मंजुळाबाई ठेवून काय करायची गाणी.
बाळाला मांडीवर घेतले चांगलं, बाळावरून असतील कान माझं बाळ असं मांडीवर घेऊन असं लागण एवढे हवे असं असतील तुमच्याकडे
असतील. उगच
परत सांगू नका ह्योच शब्द दमानी म्हणा म्हणजे तिकडे
परत सांगायचं भीती वाटती म्हणजे परत का सांगायचं तर म्हणता म्हणता आमच्या लिहिणाऱ्यांना लिहिता आणि शब्द जुळवायला लागतो म्हणून परत
सांगायचं.
दोन म्हण शब्द
अहो बाय जर
मी सांगतो तू म्हण मी फोडून सांग
नुसतं म्हणू देत
पटकन
नुसतं म्हणू देत.
आपलं
तुम्हाला डबल काय विचारतो माहितीये का परत तुम्हाला काय विचारतो तर तुम्ही वोवी म्हणताना
तर
त्याच्यानंतर आहे ना तुम्ही सईबाई सईबाई हे म्हणताना